नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. देशभरात आज महाशिवरात्र भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त राज्यातल्या ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. राज्यातल्या भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा आहेत. विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. सर्व मंदिरांमध्ये भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनांनी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महादेवांचा आशीर्वाद सर्वांवर रहावा आणि भारताची प्रगतीपथावर आगेकूच सुरू राहावी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तर हा सण म्हणजे आत्ममंथन आणि आध्यात्मिक जागृतीचा सण असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सण विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत करेल अशी आशा व्यक्त केली आहे. प्रयागराज इथं गेले 6 आठवडे सुरू असलेल्या सौहार्दाच्या महाकुंभमेळ्याचा आज समारोप होत आहे. 13 जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात देशविदेशातून लाखो भाविकांनी पवित्र स्नानाचा अनुभव घेतला. आतापर्यंत 64.60 कोटी अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे. जगातला सर्वात मानवतावादी मेळा म्हणून याची ओळख होईल अशा सोहळ्यात काल एका दिवसात 1.25 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. महाकुंभ मेळ्याचा समारोप सुरळीत पार पडावा यासाठी अधिकाऱ्यांनी मेळा परिसर आणि प्रयागराजमध्ये नो व्हेईकल झोन लागू केला आहे. तसंच गर्दी नियंत्रणाचे कडक उपाय आणि वाहतुकीची व्यवस्था केली आहे. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रयागराजहून 350 पेक्षा अधिक रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. महाशिवरात्रीच्या स्नानानंतर अतिरिक्त गाड्या सोडण्याची व्यवस्था केल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. महान क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं बलिदान, साहस आणि संघर्षपूर्ण योगदान देश कधीही विसरणार नाही असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्य सरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर विधिज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर यासंदर्भातले परिपत्रक पोस्ट करत ही माहिती दिली. हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राज्यातल्या 5 जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा लाभ घेऊन हत्तीरोगापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आपिटकर यांनी केलं आहे. नांदेड, पालघर, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत असून या अंतर्गत DEC, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिव्ह या औषधी गोळ्या देण्यात येत आहेत. राज्यात तूर खरेदीची मुदत आणखी 30 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. हमीभावानं तूर खरेदीसाठी 24 जानेवारीपासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळवण्यात आलं होतं. आता ही मुदत आणखी 30 दिवस वाढवण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 24 फेब्रुवारीपर्यंत राज्यात 29,254 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. नांदेड इथं सुरू असलेल्या 21व्या संगीत शंकर दरबार महोत्सवात आज शास्त्रीय गायिका गौरी पाठारे आणि प्रख्यात गायक डॉ शशांक मक्तेदार यांचं गायन होईल. जागतिक कीर्तीचे सतारवादक आणि पद्मभूषण पंडित बुधादित्य मुखर्जी तसंच सुप्रसिद्ध तबलावादक सोमेन नंदी यांचं सादरीकरणही आज होणार आहे. मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये पुढचे 2-3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या परिसरात तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10